यिर्मयाह अध्याय 3। ते म्हणतात, एखाद्या मनुष्याने त्याच्या पत्नीला सोडले तर ती त्याच्यापासून निघून जाऊन इतर पुरुषाची झाली, तर तो पुन्हा तिच्यापाशी परत जाईल का? ती पूर्णपणे विटाळलेली नसेल काय? ती स्त्री ही भूमी आहे। तू वेशासारखी पुष्कळ सहयोगी सोबत वागलीस आणि आता तुला माझ्याकडे परत यायची आहे, असे परमेश्वर म्हणतो। डोळे वर करून उजाड टेकड्यांकडे पहा, जेथे तुझ्याजवळ कोणी निजला नाही असे कोणते ठिकाण उरले आहे? रानात अरब दबा धरतो तशी तू त्यांच्या वाटा धरून बसलीस। तू आपल्या वेशे व्यवसायाने व दुष्टतेने राष्ट्र भ्रष्ट केले आहेस। म्हणून वसंत ऋतूतही पाऊस थांबण्यात आला आहे आणि वळवाचा पाऊस पडला नाही, पण तरी तुझा चेहरा गर्विष्ट आहे। जसा वारागणेचा असतो तसा तू तुझ्या कृत्यांबद्दल लाजत नाहीस। माझा बाप, मी तरुण असतानाच तूच माझ्या जवळचा मित्र आहेस, असे आतापासून तू मला म्हणणार नाही काय? तो नेहमीच रागावणार काय? तो राग सतत बाळगेल काय? पहा, तू असे म्हणतेस पण तू दुष्कृत्य केली आहेस आणि ते सतत करीत आहेस। नंतर योशिया राजाच्या दिवसात परमेश्वर माझ्याशी बोलला। परमेश्वर म्हणाला, इस्रायल माझ्या बाबतीत कसा अविश्वासू आहे हे तू पाहिलेस का? एका व्यभिचारणीप्रमाणे तिने प्रत्येक टेकडीवर आणि प्रत्येक हिरव्या झाडाखाली व्यभिचार केला। मी म्हणालो, ही दुष्कृत्य करून झाल्यावर तरी इस्रायल माझ्याकडे परत येईल, पण ती माझ्याकडे परत आली नाही। तेव्हा इस्रायलने काय केले हे इस्रायलच्या अविश्वासू बहीण यहुदाने पाहिले। धर्मत्यागी इस्रायल या सर्व कारणामुळे तिने व्यभिचार का केला हे मला दिसून आले आहे। तिने व्यभिचार केला म्हणून मी तिला सूटपत्र दिले आहे, पण यामुळे तिची विश्वासघातकी बहीण यहुदा भयभीत झाली नाही आणि तिने सुद्धा बाहेर जाऊन व्यभिचारणीप्रमाणे व्यवहार केला। तिने तिचा राष्ट्र भ्रष्ट केला याची तिला पर्वा नव्हती, म्हणून दगड आणि लाकूड यापासून त्यांनी मूर्ती तयार केल्या। इस्रायलाची विश्वासघातकी बहीण यहुदा मनापासून माझ्याकडे परत आली नाही, तर येण्याचे तिने फक्त ढोंग केले, असे परमेश्वर म्हणतो। तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, विश्वासहीन इस्रायल अविश्वास यहुदापेक्षा अधिक नीतिमान ठरला आहे। तू जाऊन ही वचने उत्तरेकडे घोषित कर। परमेश्वर असे म्हणतो, हे विश्वासहीन इस्रायला परत ये। परमेश्वर असे म्हणतो, मी तुमच्यावर नेहमी संतपणार नाही, कारण मी विश्वासू आहे। मी सर्व काळ क्रोध धरणार नाही। तुम्ही पाप केले आहे, तुम्ही परमेश्वराच्या तुमच्या देवाच्या विरुद्ध गेलात। प्रत्येक हिरव्या झाडाखाली तू अन्य देवतांसोबत आपले मार्ग वाटून घेतले आणि माझा शब्द ऐकला नाही, असे परमेश्वर म्हणतो। अविश्वासू लोका हो, परत या, परमेश्वर असे म्हणतो, कारण मी तुमचा पती आहे। मी प्रत्येक नगरातील एक आणि प्रत्येक कुटुंबातील दोन माणसे असे मी घेईन आणि तुम्हास सियोनला आणीन। माझ्या मनासारखे मेंढपाळ मी तुम्हास देईन आणि ते तुम्हास ज्ञान आणि समज हे चारतील। आणि त्या दिवसात असे होईल की तुम्ही देशात बहुपट असे व्हाल आणि फळ द्याल, परमेश्वर असे म्हणतो। त्यावेळेला लोक पुन्हा कधी असे म्हणणार नाहीत, परमेश्वराच्या कराराचा कोश असे ते आणखी म्हणणार नाही। येथून पुढे ते त्या पवित्र कोशाचा विचार सुद्धा करणार नाहीत। ते कोणी बनवणार नाही, पण नाही, त्यावेळेला एरुसलेमबद्दल अशी घोषणा करतील, हे परमेश्वराचे सिंहासन आहे आणि परमेश्वराच्या नावाचा मान राखण्यासाठी सर्व राष्ट्रे एरुसलेममध्ये एकत्र येतील। यापुढे ते त्यांच्या दुराग्रही आणि दुष्ट मनाचे अनुसरण करणार नाहीत। त्या दिवसात यहुदाच्या घराने इस्रायलच्या घराण्यासोबत चालेल। उत्तरेकडच्या प्रदेशातून ते गोळा होऊन येतील व मी त्यांचा पूर्वजांना दिलेल्या भूमीत ते येतील। मी म्हणालो, मी तुला लेकराप्रमाणे कसे ठेवीन आणि रमणीय देश म्हणजे राष्ट्रांच्या सैन्यांचे सुशोभित वतन तुला कसे देईन, म्हणजे राष्ट्रांच्या सैन्याचा सुशोभित वतन तुला कसे देईन? तेव्हा मी म्हटले, तुम्ही मला माझ्या पिता असे म्हणाल व मला अनुसरण्यापासून मागे फिरणार नाही, पण पतीशी विश्वासघात करणाऱ्या पत्नीप्रमाणे तुम्ही आहात। इस्रायलाच्या घराण्या, तुम्ही माझा विश्वासघात केला आहे, परमेश्वर असे म्हणतो। उजाड टेकड्यावरून येणाऱ्या रडण्याचा आवाज तुम्ही ऐकू शकता। इस्रायली लोक रडत आहेत कारण त्यांनी आपले मार्ग बदलले आणि मला त्यांच्या परमेश्वर देवाला विसरले। विश्वासहीन लोकांनो, परत या, मी तुमचा विश्वासघातकीपणा बरा करेन। पहा, आम्ही तुझ्याकडे येण्याचे कारण म्हणजे तू आमचा देव परमेश्वर आहेस। टेकड्यावरून आणि पर्वतावरून फक्त खोटेपणा येतो। खचित इस्रायलचे तारण हे परमेश्वर आपल्या देवाच्या ठाई आहे। तरी लाजेच्या देवाने आमच्या वडिलांच्या मालकीचे सर्व काही खाल्ले आहे। त्या खोट्या देवतांनी आमच्या पूर्वजांची मुले व मुली, मेंढ्या व गुरे आणि त्यांची कोकरे व वासरे गिळली आहेत. आम्ही आपल्या लज्जेत पडून आमची लाज आम्हाला झाकू, कारण आम्ही आमच्या परमेश्वर देवाविरुद्ध पाप केले आणि आम्ही आमच्या वडिलांनी आपल्या तरुणपणापासून या दिवसापर्यंत परमेश्वरा आमचा देव याचा शब्द ऐकला नाही.